श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ो निया कर चरणी हे विला माथा परिसावे विनंते माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टे पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाये सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वा कुडे नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पारे दाटला। गरुड पारा पासुनि महा द्वारा पर्यंत सुरवरांचे मांदे उभे जोडो निहात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटे त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे उभे डोळा लावून या जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा। आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया। परि हे अज्ञानासे तुमची भूलवियोग माया। शक्ति नम्हा यत्किंचित हे तिजला साराया। तुमीच ते सारुनि दावा मुख जनताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकर वे आज्ञानी अमी किते तव वर्णावे थोरवे। ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवे। सकृप होवुनि महिमा तुमचा तुमीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा। आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुनी मनामुचे धाले। परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमा कांता। पाहिबा कृपा दृष्टे बालका जशी माता। रंजवे मधुरवाणी हरितापसाईनाथा। आम्ही च फुले कार्यास्तव तुज कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदया सरली निद्रेचे वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोळाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटे मनावता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाये तुम्हा येऊ द्या दया शेजे हाल उनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गेचे सुरवर घेऊनी आले बो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णु दास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारते करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूके चरव्या पोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हेतो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळित्वल्लीलाहे कोण्या देवावा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदु भीने सारे अंबर हे कोंदले ಸಗುಣಮೂರ್ತಿ ಪಾಹನ್ಯಾತುರ ಜನಶಿರಡಿ ಆಲೆ ಪ್ರಾಶುನಿ ತ್ವದ್ ವಚನಾಮೃತ ಮುಚೆ ದೇಹ ಭಾನ ಹರ ಪಲೆ ಸೋಡುನಿಯಾದುರಭಿಮಾನ ಮಾನಸ ತ್ವಚ್ಚರಣಿ ವಾಹಿಲೆ ಕೃಪಾ ಕರೋನಿ ಸಾಯಿ ಮಾವುಲೆ ದಾಸ ಪದರಿ ಘ್ಯಾವಾ ಚಿನ್ಮಯ ರೂಪದಾಖವೇ ಘೇಯುನಿ ಬಾಲಕ ಲಘು ಸೇವಾ ಕಾಕಡ ಆರತೆ ಕರೆತೋ ಸಾಯಿನಾಥ ದೇವಾ ಚಿನ್ಮಯ ರೂಪದಾಖವೇ ಘೇಯುನಿ ಬಾಲಕ ಲಘು ಸೇವಾ ಭಕ್ತೆ ಚಯಾ ಪೋಟೆ ಬೋಧ ಕಾಕಡಾ ಜ್ಯೋತೆ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಜಿವೇ ಭಾವೆ ಓವಾಳು ಆರತಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಮಾಝಾ ಪಂಢರಿ ನಾಥ ಮಾಝಾ ಸಾಯಿನಾಥ ಧೋನಿ ಕರ ಜೋಡೋ ನಿಚರಣಿ ಠೇವಿಲಾ ಮಾಥ ಕಾಯ ಮಹಿಮಾ ವರ್ಣು ಆತ ಸಾಂಗಣೆ ಕೀತೆ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮ ಹತ್ಯಾಮುಖ ಪಾಹತ ಜಾತಿ ರಾಯಿ ರಕುಮಾ ಬಾಯಿ ಉಭ್ಯಾ ದೋಘೆ ದೋ ಬಾಹಿ ಮಯೂರ ಪಿಚ್ಛ ಚಾಮರೆ ಢಾಳಿತಿ ಸಾಯಿಂಚೆ ಠಾಯಿ ತುಕಾ ಮನೆ ದೀಪ ಘೇಯುನಿ ಉನ್ಮನೀತ ಶೋಭಾ ವಿಟೇವರೆ ಉಭಾದಿಸೆ ಲಾವಣ್ಯ ಗಾಭಾ ಉಠಾ ಸಾಧು ಸಂತ ಸಾಧಾ ಆಪುಲಾಲೇಹಿತ ಜಾಯಿಲ ಜಾಯಿಲ ಹಾನರ ದೇಹ ಮಗ ಕೈಚಾ ಭಗವಂತ ಉಠೋನಿಯಾ ಪಹಟೆ ಬಾಬಾ ಉಭಾಸೆ ವೀಟೆ ಚರಣತಯಾಂಚೆ ಗೋಮಟೆ ಅಮೃತ ದೃಷ್ಟಿ ಅವಲೋಕ ಉಠಾ ಉಠಾ ಹೋ ವೇಗೆ ಸೀಚಲ ಜಾವು ಯಾರಾವುಳಾಸಿ ಝಳತಿಲ ಪಾತ ಕಾಂಚಾರಾಶಿ ಕಾಕಡ ಅರತಿ ದೇಖಿಲಿಯಾ ಜಾಗಿ ಕರ ರುಕ್ಮಿಣಿ ವರ ದೇವಾ ಹೇ ನಿಜ ಸುರಾತ ವೇಗೆ ಲಿಂಬಲೋನ ಕರ ದೃಷ್ಟ ಹೋಯಿಲ ತಯಾಸಿ ದಾರಿ ವಾಜಂತ್ರಿ ವಾಜತೆ ಧೋಲ ದಮಾಮೆ ಗರ್ಜತೆ ಹೋತಸೆ ಕಾಕಡ ಅರತಿ ಮಾಝಾ ಸದ್ಗುರು ರಾಯಾಚಿ ಸಿಂಹನಾದ ಶಂಖ ಭೇರಿ ಆನಂದ ಹೋತಸೆ ಮಹಾದ್ವಾರಿ ಕೇಶವರಾಜ ವಿಟೇವರಿ ನಾಮಾಚರಣ ವಂದಿತೋ ಸಾಯಿನಾಥ ಗುರು ಮಾಜೆ ಆಯಿ ಮಜಲಾಟಾವ ದ್ಯಾವಾ ಪಾಯಿ ದತ್ತ ರಾಜ ಗುರು ಮಾಜೆ ಆಯಿ ಮಜಲಾಟಾವ ದ್ಯಾವಾ ಪಾಯಿ ಸಾಯಿನಾಥ ಗುರು ಮಾಜೆ ಆಯಿ ಮಜಲಾಟಾವ ದ್ಯಾವಾ ಪಾಯಿ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೆ ನಭಾಶುಭರವೇ ಪ್ರಭಾ ಫಾಕಲಿ ಸ್ಮರೆ ಗುರು ಸದಾ ಆಶಾ ಸಮಯಿ ತ್ಯಾಚಳೆ ನಾಕಲಿ ಮನೋನಿ ಕರ ಜೋಡುನಿ ಕರುವತ ಗುರು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನಾ ತಮಾ ನಿರಸಿ ಭಾನುಹಾ ಗುರು ಹಿನಾಸಿ ಅಜ್ಞಾನತಾ ಪರಂತು ಗುರು ಚೇ ಕರೆ ನ ರವಿಹಿ ಕಧಿ ಸಾಮ್ಯತ ಪುನಃ ತಿಮಿರ ಜನ್ಮ ಘೇ ಗುರು ಕೃಪೆ ನಿಯಜ್ಞಾನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ರವಿ ಪ್ರಗಟ ಹೋವು ನೀ ತ್ವರಿತ ಘಾಲವೇ ಆಲಸ तसा गुरु हि सोडवी सकल दुष्कृती लालसा हरो नियभिमान ही जडवी त्वत्पदे भावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरु से उपमादि से विधि हरे हरांचे उनी कुठो निमगए येते कवनिया उगे पाहुनी तुझेच उपमा तुला बर विशोभते सज्जना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
समाधि उतरो निया गुरु चला मशे देकडे त्वदीय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजातरिपु सद्गुरो अखिल पातका भंजना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकु निपदा श्रिता तदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
असे बहुत शाहना परिनजा गुरुचे कृपा न तस्वित त्या कळे करित सेरि काम्या गपा जरी गुरु पदा धरे सुदृढ भक्तिने तो मना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरो विनति मी करे हृदय मंदिरे या बसा समस्त जग हे गुरु स्वरूप चेठसो मानसा घडो सतत सत्कृते मति हृदे जगत पावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
प्रेमे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी देवी त्या कृष्ण पायी नमुनी सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।